विविध भारती पुणे स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निरीक्षक म्हणून मनवेश सिंग सिद्धू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगानं सिद्धू यांनी पिंपरी मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कामकाजाची सलग 3 दिवस पाहणी केली. स्ट्रॉंग रूम, मतदान पेट्या वितरण व्यवस्था, मतदान अधिकारी कर्मचारी यांच्यासाठीचा वाहतूक आराखडा, मतमोजणीसाठी बालेवाडी स्टेडियम इथली स्ट्रॉंग रूम इत्यादी बाबींची त्यांनी पाहणी केली. मतदान केंद्रावर मतदारांसाठी पुरवण्यात आलेल्या रॅम्प, सावली मंडप, पाण्याची व्यवस्था, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर आणि मदतनीस यांची उपलब्धता, तसंच मतदान केंद्रावर मतदारांची नावं शोधण्याची सुविधा यांची त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या सुविधा मतदानाच्या दिवशी उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघातल्या 5 मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला असून ही मतदान केंद्र गृहनिर्माण संस्थांमध्ये स्थापन करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कळवली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 20 नोव्हेंबर 2024 या मतदानाच्या दिवशी उद्योग विभागाअंतर्गत सर्व आस्थापनांनी अधिकारी कामगार कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा 2 तासांची सवलत द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी दिले आहेत. यासंदर्भात उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागानं परिपत्रकाद्वारे जारी केल्याची माहिती डॉ दिवसे यांनी दिली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांना डांगळेगड रिपब्लिकन जनशक्ती पक्षानं जाहीर पाठिंबा दिला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी आज आपल्या मतदारसंघामध्ये पदयात्रा काढली. पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी कबीर चौक ते पॉवर हाऊस तसंच सॅलिसबरी पार्कमधल्या काही गृहसंकुलांमध्येही मतदान कोथरूड मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आज दुचाकी फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. पाटील यांनी समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची पुढच्या रविवारी 17 तारखेला दुपारी 12 वाजता येरवड्यातल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. बहुजन समाज पक्षानं तळागाळातल्या समाजाला नेतृत्व देत उत्तर प्रदेशसारख्या देशातल्या सर्वात मोठ्या राज्यामध्ये सत्ता मिळवली. आता महाराष्ट्रातही उपेक्षित वर्गाचा प्रतिनिधी बसपच्या माध्यमातून विधिमंडळात पोहोचेल असा विश्वास बसपचे प्रदेश महासचिव आणि वडगाव शेरी मतदारसंघातले उमेदवार फुलेश चलवाली यांनी व्यक्त केला आहे. पुणे विभागातून दिवाळीमध्ये सोडलेल्या नियमित आणि जादा एसटी बसगाड्यांमधून 15 लाख जणांनी प्रवास केला असून त्यामधून पुणे विभागाला सुमारे 18 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. दिवाळीत पुणे एसटी विभागाकडून नियमित आणि खडकी इथल्या मैदानातून जादा बसगाड्या सोडण्यात आल्या. यंदा 550 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. विभागातल्या 13 आगारांमधून 880 जादा गाड्या प्रत्यक्षात सोडण्यात आल्या. दरम्यान भाऊबीजेच्या दिवशी पुणे विभागातून 1,51,000 प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून एसटीला 2,10,000 उत्पन्न मिळालं असून दिवाळीच्या 10 दिवसातली ही सर्वात अधिक प्रवासी संख्या ठरली असल्याचं पुणे विभागानं म्हटलं आहे. आज घबाड षष्ठी आहे. आजचा दिवस उत्तम मुहूर्तांपैकी एक समजला जातो. दिवाळीमध्ये विविध सेवा पुरवणारी मंडळी कामाच्या गडबडीत लक्ष्मीपूजन अनेकदा करू शकत नाहीत. ही मंडळी प्रामुख्यानं पांडव पंचमी आणि घबाड षष्ठीचा मुहूर्त साधून आजच्या दिवशी लक्ष्मीपूजन करतात. मार्केट यार्डातल्या फुल बाजारात देखील आज दुपारनंतर लक्ष्मीपूजन केलं जातं. उत्तर भारतात आजच्या दिवशी छठ पूजा केली जाते. आजची सामाजिक व्यवस्था ही धार्मिक सिद्धांतानुसार घडली पाहिजे. शुद्ध सामाजिक व्यवस्थेच्या माध्यमातून समाजाचं उत्थान होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे माजी विभागीय गव्हर्नर डी.आर. मेहता यांनी काल पुण्यामध्ये केलं. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जीतोतर्फे आर्थिक सक्षमीकरणासंदर्भात संवादात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मान्यतेनं एसएआरके अजिंक्यपद करंडक 12 वर्षांखालील मुलांच्या आंतरक्लब क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. मुलींच्या गटात या स्पर्धेत सृष्टी भुजबळीनं केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एसएआरके क्रिकेट अकॅडमीनं क्षेत्रम स्पोर्ट्स अकॅडमीचा 83 धावांनी पराभव केला. मुलांच्या गटात विवान देशमुख यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अकॅडमीनं विराग क्रिकेट अकॅडमीचा 71 धावांनी सहज पराभव केला. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 32 तर किमान तापमान 17 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.